चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट, शुक्रवार 11 ऑक्टोबर 2019। डोमेस्टिक मार्केट, देशभरात आज साखरेची मागणी कमी राहिली। महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 3110 रुपये ते 3180 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M30चा व्यापार 3250 रुपये ते 3360 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3410 रुपये ते 3560 रुपये होता। गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3200 रुपये ते 3250 रुपये होता, तर M30चा व्यापार 3300 रुपये ते 3350 रुपये राहिला। कोलकाता M30 साखरेचा व्यापार 3810 रुपये ते 3840 रुपये होता। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3340 रुपये ते 3460 रुपये होता, तर M30चा व्यापार 3410 रुपये ते 3430 रुपये होता। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट, 2018-19 हंगामामधील 150 कमी इक्युमजा असलेल्या पांढऱ्या साखरेला बाजारामध्ये चांगली मागणी होती। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $3410 प्रति टन राहिला, तर US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 1.46 सेंट्स होते। भारतीय पांढऱ्या साखरेचे FOB संकेत $3300 ते $3320 राहिला। एक्सपॅक्टरीनुसार पांढऱ्या साखरेची मागणी 2050 रुपये ते 2700 रुपये प्रति मॅट्रिक टन राहिली। करन्सी आणि कमॉडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 7.994 झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 4.1089 झाला। क्रूड फ्युचर्स 3868 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $54.37 होते। इक्विटी, BSE सेन्सेक्स 2.46.68 अंकांनी खाली येऊन 3.8127 अंकावर, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE Nifty 7.50 अंकांनी खाली आला आणि 1130.05 वर थांबले।